एक दिवस सत्संगात असताना रोजच्या जीवनात वागताना माणसानं तारतम्य कसं बाळगावं याबद्दल बोलताना मिलिंदजी म्हणाले, खोटे बोललात ना की मग आपण काय बोललो, कुणाशी कधी बोललो, नक्की हेच बोललो का नाही, अशा बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। आपल्याला त्याप्रमाणे वागण्याची कसरत करावी लागते। कसरत करताना कधी ना कधी तारेवरून पडणार आणि मग फजिती होणार, खोट्याची चोरी पकडली जाणार आणि मग मेल्याहून मेलं असं वाटणार। म्हणूनच खरं बोललात ना की सहज आणि सरळ राहाल, परंतु सत्य असलं ते कटू असलं तरी ते तारतम्यानं वापरता आलं पाहिजे, नाहीतर तुमच्या सत्यामुळे एखाद्याचा जीव जायचा, दुसऱ्याचं नुकसान हानी प्राणहानी होणार असेल तर ते सत्य काय कामाचं। परिस्थितीप्रमाणे काळ वेळ प्रसंगानुसार सत्य बोला, नाहीतर उगाचच राजा हरिश्चंद्राचा आविर्भाव आणाल आणि तुमच्या सकट सगळेच गोत्यात याल। इथे सुद्धा विवेक जागा हवा, तारतम्य हवं, अंतर्मुक्त हवी, म्हणजे कधीही चूक होणार नाही, सत्याचा विजय होईल। 10 जणांपैकी 9 जण तुमच्या विरुद्ध बोलतात तेव्हा विचार करा की आपण चुकतोय का, कुठे चुकतोय। 10 पैकी 1 जण जरी विरुद्ध बोलत असेल, त्याची तुमच्याविषयी तक्रार असेल, तरी सुद्धा विचार करा, चूक शोधा, स्वतःमध्ये योग्य तो बदल करा, तुमच्याबद्दलचे समज गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा, अर्थात ते संपूर्ण धुवून काढण्याच्या मागे लागू नकात, फक्त साक्ष ठेवा अंतर्मनाची आणि मग कामाला लागा। तुमच्याबद्दल कुणालाही भीती वाटता कामा नये, कुठलीही गोष्ट स्वीकारा, त्याला सामोरे जा, निर्भय राहा। एखाद्याने निंदा केली तर त्याचं मूळ शोधा, तुम्ही त्याप्रमाणे नसलात तर आनंदच आहे, राग येण्याचं काहीच कारण नाही, आणि तसे म्हणजे चुकीचे असलात तर रागावू नका, कारण तुम्हाला तुमची त्रुटी कळले, ती दूर करा। समोरच्याला धन्यवाद द्या, कारण त्यानं तुमचं कितीतरी मोठं काम केलं आहे। तुमच्यातली घाण काढण्याची, साफसफाई करण्याची, तुम्हाला स्वच्छ आणि शुद्ध ठेवण्याची कामगिरी त्याने कळत न कळत का होईना केलेली आहे। तुकाराम महाराज तर म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, ते का हे आता तुमच्या लक्षात येईल। त्याप्रमाणे बदल केलात तर फायदा आणि लाभ तुम्हाला, आणि ऑलरेडी तुम्ही तसे चांगले असलातच तर रागालोभाचं काहीच कारण नाही। तुम्ही आता स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखू लागला आहात। तुमच्या चुका शोधण्याचं महत्त्वाचं काम तुमचा निंदक करणार आहे, तो टपूनच बसलाय तुम्ही कुठे आणि कसे आणि काय चुकता म्हणून, फक्त त्याप्रमाणे ते सुधारा म्हणजे तुमची प्रगती होईल। स्तुतीने सुखवाल, खुश व्हाल, उत्साह वाढेल, चांगली गोष्ट आहे, पण ती खरी म्हणजे योग्य आहे का, त्याला आपण लायक आहोत का हे तपासा, म्हणजे वृथा अहंकार वाढणार नाही। तुम्हाला दुसऱ्या कुणाला नाही तर स्वतःलाच उत्तर द्यायचं आहे, फसवणूक कशी करता येईल इथे। प्रामाणिक प्रांजळ राहाल तेवढं सहज आणि सोपं काम होईल। इथं स्वतःलाच स्वतः सर्टिफिकेट घ्यायचं आहे, त्यामुळे खोट्या प्रशस्तीपत्रकाची मुळीच गरज नाही हे कळलंच असेल। सुरुवातीला आपले सूर कुणाबरोबर जुळतात, आपल्या आवडीनिवडी थोड्याशा थोड्याही कुणाशी जमून येतात ते पहा, आणि त्यांच्याबरोबर आपला वेळ घालवण्याचा प्रयत्न करा। वेवलेंथ जुळली ना की मग एकमेकाचा त्रास होत नाही, यातूनच तर संगत वाढते, कंपनी तयार होते, कंपू तयार होतो। समानशीले व्यसनेषु सख्यम हे लक्षात ठेवा। जगामध्ये तुम्ही कसे आहात, चांगले की वाईट, हे तुमच्या संगतीला असणाऱ्यांवर ठरत असतं, म्हणून संगत निवडताना चांगली निवडा। तुमच्यात दोष असले तरी संगतीनं एकमेकाच्या अनुकरणानं ते दूर होत असतात। आपली तार इतरांशी जुळायला लागली की मग हळूहळू ज्यांच्याशी आपलं पटत नाही, जे आपल्याला आवडत नाहीत, अशांचीही सूर जुळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा। अर्थातच तुम्हाला तुमच्यातला आत्मविश्वास जाणवल्यावरच, हां नाहीतर समेट तह करायला जाल आणि युद्धाचा वणवा अजूनच बळकायचा। ज्या जगात टाकाऊ, त्याज्य, वर्ज्य असं काहीही नाही, वाईट गुणांचा सुद्धा उपयोग विधायक कार्यात करून घेता येतो। रावण कधीच मेलाय, परंतु रावण वृत्ती अजूनही जिवंत आहे, म्हणूनच वृत्ती बदलायची असेल तर प्रयत्न करा, कसोशीनं प्रयत्न करा, केवळ माणसं मारून उपयोग नाही। दुष्ट माणसाला आपल्या वागण्यानं बदला आणि त्याच्याच समाजकार्यात योग्य तो उपयोग करून घ्या। देव प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ताकद देत असतो, ती तुम्ही योग्य प्रकारे खर्च करा, तो अजून तुम्हाला देईल. राखून ठेवाल तर तो म्हणेल याला देऊन काय उपयोग, कंजूष आहे लेखाचा, एवढीच ठीक आहे याला, जास्ती दिली तर निरुपयोगी ठरेल. म्हणून आपल्यातल्या चांगल्या आणि उपयुक्त गोष्टी सर्व शक्तीनिशी दुसऱ्यासाठी वापरा, म्हणजे दुसराही उन्नत होईल, खुश होईल, तुम्हाला आनंद मिळेल, तो तुम्हाला दुवा देईल. बरीचशी बुद्धिजीवी हुशार माणसं अंगमेहनतीच्या कार्याला हलकं हीन मानतात, आणि हे काही चांगलं लक्षण नाही. एक लक्षात घ्या, केवळ कविकल्पनेला इथे महत्त्व नाही आहे, कर्माशिवाय गती नाही. मोठमोठ्या संकल्पना योजना कागदावर डोक्यात असून चालत नाहीत, तर त्या मूर्त स्वरूपात आणण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते. म्हणून अंग मेहनत कष्ट करणाऱ्या हातांना नमस्कार. मोठमोठे अर्थातच खरे विद्वान लोक आपला अहंकार नष्ट व्हावा म्हणून साधं सुधं वाटणारं झाडू मारण्याचं काम सुद्धा स्वतः आनंदाने करतात, कसलंही वैषम्य न बाळगता. मी हुशार आहे म्हणजे मी काम करणार नाही, हुकूम देणं हेच माझं काम आहे असं नसून प्रसंगी कुठलीही कामं करणाराच महान ठरतो. प्रत्येकानं थोडं का होईना शारीरिक श्रम केलेच पाहिजेत, त्यातून आळस झडून जाईल, तुमच्यामध्ये सेवाभाव निर्माण व्हायला मदत होईल. सेवावृत्ती असली की अहंकाराला थारा राहत नाही. अगदी घरच्या किरकोळ कामापासून सुरुवात करा, अगदी तुम्ही तुमच्या घरचे राजे असलात ना तरी सुद्धा. अभिमान असावा, स्वाभिमान असावा, पण गर्व आणि अहंकार काय कामाचा? अभिमान, गर्व, अहंकार, प्रेम, माया यांच्यामध्ये अगदी एक थिन लाईन असते, ती आपण केव्हा आणि कशी ओलांडतो तेच कळत नाही, आणि मोठी गल्लत होते. त्याचा फटका तुमच्यासहित सगळ्यांना बसतो, परंतु आपला विवेक जागा असेल, आपण काटेकोरपणानं आत्मपरीक्षण करत असू, तर अशी चूक होणार नाही. अभ्यास हवाच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉट ऑफ पेशन्स, म्हणजे धीर, सबुरी पाहिजे. शुद्ध धीरापोटी फळे रसाळ गोमटी हे लक्षात असू द्या. तुम्ही इतरांपेक्षा हुशार आहात, बुद्धिमान आहात, सरस आहात, थोडेसे समजदार व्हाल तर सोने पे सुहागा. दुसऱ्याला म्हणजे आपल्यापेक्षा कमी असलेल्यांना सांभाळून घ्या, त्यांना झिडकारू नका, त्यांच्यावर न रागावता त्यांच्यातील त्रुटी दूर करण्याचा हेतू बाळगा. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात कणव वाटू द्या. देव म्हणतो, अरे तू त्याला मूर्ख म्हणून दूर सारू पाहतोयस, किती सांभाळून घ्यायचं अशी पृच्छा करतोस, नेमकं मी सुद्धा तुझ्याबद्दल असंच म्हणू लागलो तर काय होईल? पण मी कधीही असं म्हणणार नाही, म्हणूनच तुलाही असं करता येणार नाही. एकमेकातल्या त्रुटी प्रेमानं दूर करीत, मदतीचा हात देत, हळूहळू त्या ईश्वराच्या मार्गावर चालणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, हे विसरू नका. आता नेमकी वाट शोधताना पूर्णपणे डोकं वापरा, हजारो प्रश्न विचारा, बुद्धीची कसोटी लावून पहा, घाई करू नका शिक्कामोर्तबाची. पण एकदा का मार्ग निवडून तो चालायला लागलात ना की मग पूर्णपणे हृदयाने चाला, सर्वस्व झोकून तो चाला. आता इथे विचारांचं काहीच काम नाही, डोकं बाजूला ठेवा आणि हृदयानं जिगर लावून कार्यरत व्हा. कुठल्याही आणि कितीही अवघड कामात हृदय ओतून आर नाही तो पार या वृत्तीनं केलं ना, त्रास न वाटता ते सहज आणि शक्य होईल याचा अनुभव घ्या. तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतोय ते हे की हे या सगळ्या गोष्टी अनुभवण्याशिवाय व्यर्थ आहे. सांगणं आणि बोलणं ही त्याची गोडी कळावी म्हणून आहे. स्वतः जे काही अनुभवाल तर आनंदाच्या डोहात आनंद तरंग होऊन राहाल, अन्यथा शंकर महाराज म्हणतात की तुम्हीच पस्तवाल. करले कुछ अपना घर, हमारा क्या बिगड़ता है, तेरा ही नुकसान है.